ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ್ ಕೀ ಜಯ. ಅಥ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಚ್ಚರಿತ ಅಧ್ಯಾಯ ತಿಸ್ರಾ. ಶ್ರೀ ಗಣೇಶಾಯ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸರಸ್ವತ್ಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಗುರುಭ್ಯೋ ನಮಃ. ಶ್ರೀ ಕುಲದೇವತಾಯೈ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸೀತಾರಾಮಚಂದ್ರಾಭ್ಯಾಂ ನಮಃ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾಯ ನಮಃ. ಆಶ್ವಾಸನ ದೇತಿ ಮಣತಿಯಾ ಪುಲಿ ಸಂಪೂರ್ಣಾನುಮತಿ. ಚರಿತ್ರ ಸ್ಥಿತಿ ವರ್ಣಾವಯಾ ತುಮಿ ಆಪುಲೆ ಕಾರ್ಯಕರ. ಮನಿಯ ಕಿಂಚಿತ ಹೀನ ಕಚರ ವಿಶ್ವಾಸಪೂರ್ಣ ಮದ್ವಚನಿ ಧರ. ನಿರ್ಧಾರ ಕರ ಶ್ರವಣ ಪ್ರಪಂಚ ಭಾನ ಮಾವಳೇಲ. ಉಠತೀಲ ಶ್ರವಣ ಸಾಗರಾವರಿ ಭಕ್ತಿ ಪ್ರೇಮಾಮೃತಾ ಚಾಲಹರಿ. ಬುಡಿಯಾ ದೇತಾ ಉಪರಾ ಉಪರಿ ಯೇತೀಲ ಕರಿ. ಮಗಹೇ ಚರಿತ್ರ ಲೇಖನ ಯಥಾ ಸ್ಮರಣ ಆರಂಭಿ. ಹೇ ಶಬ್ದ ಏತಾಸ ಬಾಬಾಂಸೆ ಓಟಿ ತೀಸ ಬಾಂಧಿಲಿ ಶಕುನ ಗಾಠಿ. ಘಡುನಿ ಏಣಾರ ಆತಾ ಹೇ ಗೋಷ್ಠಿ ಮಿತೋ ವೇಠೀಸಾ ಬಿಗಾರಿ. ಕಲ್ಯಾಣ ಆಹೇ ಮಾದೇಹಿ ಅವತಾರ ಸಾರ್ಥಕ ಸೌಖ್ಯ ಸಮಾಧಾನ ಸತ್ಯವಚನ ಮಾನವೇ ಜೋ ಮಜಲಾಗಿ ಅನನ್ಯ ಶರಣ ವಿಶ್ವಾಸಯುಕ್ತ ಕರೀ ಮಧ್ವಜನ ಮಾಝೆ ಚಿಂತನ ಮಾಝೆ ಸ್ಮರಣ ತಯಾಚೆ ಉದ್ಧರಣ ಪ್ರೀದ ಮಾಝೆ ಮಾಝೆ ನಾಮ ಮಾಝಿ ಭಕ್ತಿ ಮಾಝೆ ದಪ್ತರ ಮಾಝಿ ಪೋತಿ ಮಾಝೆ ಧ್ಯಾನ ಅಕ್ಷಯ ಚಿತ್ತಿ ವಿಷಯ ಸ್ಫೂರ್ತಿ ಕೈಚಿ ತ್ಯಾ ಕೃತಾಂತಾಚಾ ದಾಢೆ ತೂನ ಕಾಢೀ ನಮಿ ನಿಜ ಭಕ್ತ ಓಢುನ ಕರಿತಾ ಕೇವಳ ಮತ್ಕಥಾ ಶ್ರವಣ ರೋಗ ನಿರಸನ ಹೋಯಿಲ ಕಥಾ ಕರ ಸಾದರ ಶ್ರವಣ ತ್ಯಾವರಿ ಕರ ಪೂರ್ಣ ಮನನ ಮನನಾವರಿ ನಿಧಿಧ್ಯಾಸನ ಸಮಾಧಾನ ಪಾವಾಲ ಅಹಂ ಸೋಹಂ ಜಾಯಿಲ ವಿರೋನ ಉನ್ಮನ ಹೋಯಿಲ ಶ್ರೋತಿಯಾಂಸೆ ಮನ ಚಿತ್ತ ಹೋಯಿಲ ಚೈತನ್ಯ ಘನ ಅನನ್ಯ ಪರಿಪೂರ್ಣ ಶಕ್ತೇನೆ ಸಾಯಿ ಸಾಯಿ ಕರೀಲ ಸಕಲ ಕಲಿಮಲ ದಹನ ವಾಣಿ ಶ್ರವಣ ಗತ ಪಾಪ ಭಂಜನ ಏಕಲೋಟಂಗಣ ಘಾಲಿತಾ ಕಾರ್ಯ ಜರೀನವೇ ಸಾಮಾನ್ಯ ಆಜ್ಞಾ ಕೇಳಿ ಶಿರ ಸಾಮಾನ್ಯ ಬಾಬಾನ್ ಸಾರಿಕಾ ಅಸತಾವಧಾನ್ಯ ಕಾಪಾ ದೈನ್ಯ ಸವಿಲೆ ಲಿಹಾವಯಾ ಅವಘ್ಯಾ ಪರೀ ಸಮೀ ಪಾಮರ ಕವಣ ಗುಣೇಹ ಕರುಣಾ ಸಾಗರ ದಯಾಘನ ಒಳಲಾ ಮಜವರ ಮೀತರ ಕಾಹಿ ಜಾಣೇನಾ ಹಾಚಿ ಗುರು ಕೃಪೆ ತನವಲಾವ ಕಿ ಜಥ ಕಾಹಿ ನಲವ ನಿಬರ ತರು ಕುಲಾವಾ ದಾಟ ಉಪಲಾವಾ ಅಪ್ರಯಾಸೆ ಕೋಣಿ ಪುಡೆ ಬಾಂಧಿತಿಲ ಮಠ ಕೋಣಿ ದೇವಾಲಯ ಕೋಣಿ ಘಾಟ ಆಪಣ ಘೇವು ಧೋಪಟ ವಾಟ ಚರಿತ್ರ ಪಾಠ ಸಾಯಿ ಸಾ ಕೋಣಿ ಸತ್ಕಾರ ಕಂಠಿತ ಜಾಲೆ ಮಾಝೆ ಮನ ಗುಣ ಸಂಕೀರ್ತನ ಕರಾವೆ ಕೃತಯುಗೀಜೆ ಪ್ರಾಪ್ತ ಧ್ಯಾನೆ ತ್ರೇತಿಯ ಜನೆ ದ್ವಾಪಾರಿಯ ಅರ್ಚನೆ ತೇ ಪ್ರಾಪ್ತ ಸರ್ವನಾಮ ಸಂಕೀರ್ತನೆ ಗುರುಭಜನೆ ಕಲಿಯುಗಿ ಅನಧಿಕಾರಿ ಚಿಂಧ್ಯಾ ಭಾರಾಭರ ಏಕನಾಧಡ ತೇತೆ ಐಸೆ ಹೇ ಅವಜಡ ಕಾರ್ಯಾವಘಡ ಗ್ಯಾವೇ ಕಾ ಯತ್ನನ ಕರಿತಾ ಉಗೆ ಬಸಾವೆ ಆಜ್ಞಾ ಭಂಗ ಪಾತ ಕಿ ಭಾವೆ ಆಜ್ಞಾ ಪಾಲನ ಕರೂ ಜಾವೆ ತರೀ ಸಮರ್ಥ ಸಾಯಿಚಿ ನಿಜ ಸ್ಥಿತಿ ಯಥಾರ್ಥ ವರ್ಣಾಯ ಕೋಣಾಗತಿ ಸ್ವಯೇ ಸ ಭಕ್ತಾರ್ಥ ಕೃಪಾ ಕರಿತಿ ತರೀ ತೇ ವದವಿತಿ ಸ್ವಯೇ ಚಿ बाबाने हरिले माझे मी पण लिहिती आपुली कथा आपण ज्याचे भूषण त्याजला हे तो संत चरित्र लेखन संतावीण करील कोणा बाबांच्या अतर्क्य गुणांचे आकलन गगना आलिंगन
बारा वाटा ज्ञान संचय हो ये
घडावी तयांचे नित्य परिशीलना महत् भाग्य देवाचे देणे दुःख सोसुनी जन्म देणे बालक नेणे हे काही असो ये अर्थी आणि कवचन बोलिले बाबा करवितो श्रवण अहो जी आपण श्रोते सज्जन आदरे अवधान देईजे सनये कोणी सशे सोळा साली साकरी सरकारी पुरी झाली यथा योग्य पेन्शन बसली वारी आली शिर्डीची गुरु पौर्णिमेचा तो दिवस भक्त मिळा शिफारस ती परिसा अण्णा समाजी मोठी काळजी बाबांच्या समोर करीती अजीजी यांच्या वाढत्या संसारा माझी कृपा कराजी याजवर लावा की आस दुजी नोकरी ही पेन्शन काय मीची एक विश्वाकार वस्तू माझे हे जेथ विरावे तया कामनीय काय सावे सर्वी वसावे सर्वस्वी कामनाया बुद्धि तौगवती आत्मयासी संबंधन धरिती साई महाराज निजात्म मूर्ति कामना स्फूर्ति देते कैची कामनांचे नाना प्रकार मी कोण हे कळताची सार विरोनी जाती जैसी गार रविकर निकर संतप्त मन बुद्ध्यादि इंद्रियां सकट नवे मी स्थूल विराट नवे मी हिरण्य गर्भ अप्रकट साक्षी मी जुनाट अनादि एवं गुण इंद्रियां परता नाही मज विषय तत्परता नाही मज वीण ठावरिता करता करविता मी नवे मन बुद्ध्यादि इंद्रिय गण अवघा जडही जेथे ओळखण तेथेच विरक्ति प्रकटेल जाण सारील आवरण ज्ञानाचे स्वरूप
मी पण करावे साई पदी समर
त्यासी देवशी नाही रांडेला चालिताती जसी बलाकारेसी घर घुसे ओरडू थांबे तेची संधी शिरू पाहे रांड दुर्बुद्धी तो ओरडता ती पळे त्रिशुद्धी सुख समृद्धी मजतेने जावे न कोणी त्याच्या वाटे ओरडू द्या रात्र न कंठे सौख्य मोठे त्याचे नी याची ही ओरड येणी परी आहे मज बहु हितकारी ऐसा हा रोहिला परोपकारी बहु सुखकारी मज लागी ओरडू बाबांच्या मनी नाही गजबज काय मग काज आमाते आधीची रोहिल्यासी उल्हास वरी हा आला फाल्गुन मास कलमे पडता कंठ शोष असम साहस मांडिला जनसमस्त आश केवढे बाबा क्षमा संपन्न जेणे व्हावे मस्तक भिन्न तेणे ची तल्लीन ते होती काय भयंकर ती ओरड घशासी कैसी नवे कोरड बाबांची परी एकची होरड नका दरडावू भजनी साळा जयाते मद्भक्ता यत्र गायन्ति तिष्ठे तेथे मी उन्निद्र स्थिती सत्य करावया हे भगवदुक्ती ऐसी प्रतीति दाविनी ओले कोरडे मागुनी खाईल नातरी उपाशी फलक दिडकी सभारी कैचे लग्न कैची नारी बाबा बाळ ब्रह्मचारी कथा ही सारी माईक करीना ऐकत राहतील अहर्निश निद्राते विषतया पुढे कोठे कलम्यांची प्रबोधवाणी कोठे ग्रामस्थांची पोकळ गाराणी तयांसी आणावया ठिकाणी बतावणी रोहिल्याची आवडे मज संगती नामी प्रीती तयाते दृश्य दृष्टा आणि दर्शन अवघेची जया चैतन्य घन तो असो ब्राह्मण वा पठाण समसमान बाबांच्या मुखा वाटे जी निघाली मधुर वचनावली ती ऐका कुठेही असा काहीही करा एवढे पूर्ण सदैव स्मरा की तुमच्या इत्थंभूत कृतीच्या खबरा मज निरंतराला गती
निष्ठा नेम होईल परम कल्याण
प्रभुरी मिळेल मेली तया नोकरी हे जे बाबा बदले उत्तरी प्रत्यंतरी येणार की शब्द बाबांचा खाली पडेल हे तो सहसा कधीही न घडेल नरसेवेचा संबंध जडेल परी न जोडेल हित मोठे स्वयंस्फूर्ती अण्णांची पृच्छा खरी तथापि माझी ही इच्छा नव्हती ऐसे नाही अनिच्छा प्रारब्ध भोगे
संतमुखीचा सहज
साई गुरु प्रबळ आही एक खेळ थयाचा निवेदिले ग्रंथ प्रयोजन कथिले मज दिधले जे आश्वासन जेणे मत परत्व आणि मत पूजन काय ते दिग्दर्शन जाहले आता आपण श्रोते जन कराल पुढील अध्यायी श्रवण समर्थ साईनाथांचे अवतरण शिर्डीत कैसे न जाहले लहान थोर तुम्ही सगळे हे साईचे चरित्र
सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की।